आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतानं विज्ञानाला कायमच देशाच्या प्रगतीशी जोडलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून प्रतिपादन. ख्यातनाम छायाचित्रकार रघु राय यांचं दीर्घ आजारानं निधन. कोलंबियात बसवर झालेल्या बॉम्ब हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू, 38 जण जखमी. आणि आयपीएलमध्ये आजचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार. भारतानं विज्ञानाला कायमच देशाच्या प्रगतीशी जोडलं असून याच विचारानं आपले शास्त्रज्ञ नागरी अणू कार्यक्रम पुढे नेत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. ते आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधत होते. हा या कार्यक्रमाचा 133वा भाग होता. काही दिवसांपूर्वीच तमिळनाडूच्या कलपक्कम इथल्या फास्ट ब्रीडर रिॲक्टरनं क्रिटिकॅलिटीचा टप्पा गाठल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी आजच्या मन की बातमध्ये केला. हे अणू संयंत्र पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानानं तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. हे यश देशाच्या अणुऊर्जा क्षेत्राच्या वाटचालीतला महत्वाचा टप्पा असल्याचं ते म्हणाले. हे यश साध्य करण्यात योगदान दिलेल्या सर्वांचं त्यांनी अभिनंदन केलं. यामुळे विकसित भारताच्या संकल्पालाही नवी ऊर्जा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यह कार्यक्रम राष्ट्र निर्माण में अहम योगदान दे रहा है. इससे हमारी इंडस्ट्रियल ग्रोथ को, एनर्जी सेक्टर को, हेल्थ केयर सेक्टर को बहुत लाभ हुआ है. खेती किसानी से लेकर आधुनिक इनोवेटर्स को भी भारत के सिविल न्यूक्लियर प्रोग्राम ने बहुत मदद की है.
या निमित्तानं त्यांनी पवन ऊर्जा क्षेत्रातल्या अलीकडच्या यशाबद्दलची माहिती दिली. आता भारताची पवन ऊर्जा निर्मिती क्षमता 56 गिगावॅटपेक्षा जास्त झाली. गेल्या एका वर्षभराच्या काळात यात सुमारे 6 गिगावॅट नव्या क्षमतेची भर पडली असल्याचं त्यांनी सांगितलं. आज भारत पवन ऊर्जा क्षमतेत जगात 4थ्या स्थानावर पोहोचलाय. हे आपल्या अभियंत्यांचं, युवा वर्गाच्या परिश्रमाचं तसंच देशाच्या सामूहिक इच्छाशक्तीचं प्रतीक असल्याचं ते म्हणाले. या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र राष्ट्राचाही समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या काही दिवसातच आपण बुद्ध पौर्णिमा साजरी करणार असल्याचं स्मरण करून त्यांनी बुद्ध विचारांचं महत्व अधोरेखित केलं. शांततेची सुरुवात आपल्या आतूनच होते आणि स्वतःवर विजय मिळवणं हाच सर्वात मोठा विजय असतो ही त्यांची शिकवण होती. तणाव आणि संघर्षाच्या स्थितीत आजच्या जगात भगवान गौतम बुद्धांचे विचार अधिक महत्वाचे आहेत असं ते म्हणाले. सर्वांनी जीवनात शांतता राखावी असं आवाहन त्यांनी केलं. देशाच्या विविध भागात निसर्ग आणि वन्यजीव संवर्धनासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांची माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली. निसर्ग आणि मानव वेगवेगळे नसून आपण एकमेकांचे सोबती आहोत. ज्यावेळी आपण निसर्गाचा विचार करतो आणि त्याच्याबरोबर वाटचाल करतो तेव्हा बदल स्पष्टपणे दिसून येतो असं त्यांनी सांगितलं. तंत्रज्ञानाच्या मदतीनं ऐतिहासिक दस्तऐवजांचं संवर्धन करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांबद्दलही त्यांनी सांगितलं. भारतीय राष्ट्रीय अभिलेखागारानं एका पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या ऐतिहासिक दस्तऐवजांविषयी त्यांनी माहिती दिली. नागरिकांनी या संकेतस्थळाला भेट देऊन हे दस्तऐवज पाहावेत असं आवाहन त्यांनी केलं. फ्रान्समध्ये झालेल्या युरोपियन गर्ल्स मॅथमॅटिकल ऑलिम्पियाडमध्ये भारतीय विद्यार्थिनींनी मिळवलेल्या यशाचं कौतुक त्यांनी केलं. या पथकात मुंबईच्या श्रेया मुंदडा हिचाही त्यांनी उल्लेख आजच्या मन की बातमध्ये केला. देशाच्या मुलींमध्ये ऑलिम्पियाडची संस्कृती वेगानं लोकप्रिय होऊ लागली असून यासाठी मुलींना पाठबळ देणाऱ्या पालकांचंही त्यांनी कौतुक केलं. सध्या देशभरात सुरू असलेल्या जनगणना 2027ची माहितीही प्रधानमंत्र्यांनी दिली. यंदा जनगणना डिजिटल पद्धतीनं राबवली जात असून या प्रक्रियेअंतर्गत जनगणनेचे कर्मचारी आपल्याकडे येण्याआधी 15 दिवस नागरिक स्वतः स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण करू शकतात अशी माहिती त्यांनी दिली. भारतानं चीज उत्पादनात केलेल्या प्रगतीबद्दल आणि विविध भागातल्या वैशिष्ट्यपूर्ण चीज उत्पादनांबाबत माहिती प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बात मधून दिली. भारताची चव, परंपरा आणि गुणवत्ता जगभरातल्या लोकांना एक नवा अनुभव देईल आणि भारताबरोबर एक नवं नातं निर्माण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 1857चा पहिला स्वातंत्र्य लढा मे महिन्यातच सुरू झाल्याचं स्मरण करून या उठावाच्या निमित्तानं लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणाऱ्या भारत मातेच्या वीर सुपुत्रांना त्यांनी नमन केलं. मे महिना हा शाळकरी मुलांच्या सुट्टीचा काळ असल्याचं सांगून त्यामुळे मुलांनी सुट्टीत आनंद लुटण्याबरोबरच काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करावा आणि उन्हाळ्यात आपल्या आरोग्याचीही पूर्ण काळजी घ्यावी असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी प्रचारसभा आणि रोड शो करणार आहेत. आज दुपारी ते ठाकूरनगर इथं सभा घेतील, त्यानंतर मातुआ ठाकूर मंदिरात दर्शन घेऊन पूजा करतील, त्यानंतर त्यांची सभा हरिपाल इथं होणार आहे. तसंच ते थंतनिल्या कालीबारी मंदिरालाही भेट देऊन पूजा करणार आहेत. आज संध्याकाळी ते कोलकाता इथं रोड शो घेतील. तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी हे देखील आज विविध ठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस आणि इंडियन सेक्युलर फ्रंट या पक्षांचे नेतेही राज्यभरात प्रचारात उतरणार आहेत. ख्यातनाम छायाचित्रकार रघुराय यांचं आज पहाटे नवी दिल्ली इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. 18 डिसेंबर 1942 रोजी तत्कालीन पंजाब प्रांतात झांग इथं जन्मलेले रघुराय हे एक स्थापत्य अभियंता होते, पण वयाच्या 23व्या वर्षीच त्यांनी छायाचित्रण करायला सुरुवात केली आणि 1966 द स्टेट्समन या वृत्तपत्रात प्रमुख छायाचित्रकार म्हणून ते रुजू झाले. त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीची पुढली 6 दशकं भारताच्या सामाजिक राजकीय पटलावरच्या अनेक घडामोडींची साक्ष ठरली. 1972 मधली बांगलादेश निर्वासितांची समस्या, 1984 भोपाळ वायू दुर्घटना यासारख्या देशाच्या आधुनिक इतिहासातल्या काही अत्यंत संवेदनशील घटना त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपल्या. ख्यातनाम व्यक्तींच्या छायाचित्रांमधून त्यांनी देशाच्या सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक छटा टिपल्या आणि या व्यक्तींच्या जीवनाकडे पाहण्याचा आतापर्यंत अज्ञात असलेला नवा दृष्टिकोन सादर केला. प्रामुख्यानं कृष्ण धवल माध्यमातल्या आपल्या छायाचित्रांमधून त्यांनी अत्यंत सामान्य गोष्टींनाही असाधारण रूप दिलं. आपल्या प्रदीर्घ गौरवशाली कारकिर्दीत राय यांनी भारतातल्या काही अग्रगण्य मासिकांबरोबर काम केलं. गेल्या काही वर्षात त्यांचे छायाचित्र निबंध टाइम, लाईफ, द न्यूयॉर्क टाइम्स, द इंडिपेंडेंट आणि द न्यूयॉर्क यासारख्या जगप्रसिद्ध प्रकाशनांमध्ये प्रसिद्ध झाले. रघुरायज इंडिया, रिफ्लेक्शन्स इन कलर अँड रिफ्लेक्शन्स इन ब्लॅक अँड व्हाईट आणि एक्सपोजर पोर्ट्रेट ऑफ अ कॉर्पोरेट क्राईम यासारखी काही पुस्तकंही त्यांनी लिहिली. राय यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. बांगलादेश युद्ध आणि त्यानंतरच्या घडामोडींच्या वार्तांकनासाठी भारत सरकारनं 1972 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं. रघुराय यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी नवी दिल्लीत लोधी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.
आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात हंगामी तत्वावर संपादक तथा वार्ताहर मराठी, वार्ताहर इंग्रजी, वृत्त निवेदक तथा भाषांतरकार आणि प्रसारण सहाय्यक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. सर्व पदांसाठीची पात्रता अर्ज, प्रवेश शुल्क तसंच निवड संबंधीचा तपशील newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे 30 एप्रिल 2026. द्वारा
राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य कोलंबियात काल एका बसवर झालेल्या बॉम्ब हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू झाला तर 38 जण जखमी झाले. काजिबियो भागात पॅन अमेरिकन महामार्गावर झालेला हा हल्ला अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित असल्याची माहिती कोलंबियाच्या लष्कर प्रमुखांनी दिली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. चेन्नईत एम ए चिदंबरम मैदानावर दुपारी 3:30 या सामन्याला सुरुवात होईल. आजचा दुसरा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये होणार आहे. लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतानं विज्ञानाला कायमच देशाच्या प्रगतीशी जोडलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून प्रतिपादन. ख्यातनाम छायाचित्रकार रघुराय यांचं दीर्घ आजारानं निधन. कोलंबियात बसवर झालेल्या बॉम्ब हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू, 38 जण जखमी. आणि आयपीएलमध्ये आजचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.